नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यासावन रशिया आनी ऑस्ट्रियाच्या अधिकृत भेटीक सुरुवात करतले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन ह्या महिन्याच्या 22 तारखेसावन सुरु जातले. भगवान जगन्नाथाची वर्सुकी रथयात्रा सुरु. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी घरमंत्री अमित शाह जातली वाटेकार. एमसीसीन 2024 राष्ट्रीय पात्रताय प्रवेश परीक्षा नीट यूजी आनी पीजी खातीर समुपदेशन वेळापत्रक अजून अधिसूचित करूंक ना. स्पॅनिश ग्रँड प्रिक्सात भारताच्या विनेश फोगाटान भांगरा पदक जिखले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यासावन रशिया आनी ऑस्ट्रियाच्या 3 दिसांच्या अधिकृत भेटीक सुरुवात करतले. आपल्या भोंवडेच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांच्या निमंत्रणाप्रमाण 22व्या भारत रशिया वर्सुकी शिखर परिषदेखातीर मॉस्कोत आसतले. फुडारी दोन्ही देशांमधल्या बुहायामी संबंधाच्या पुराय श्रेणीचो नियाळ घेतले आनी परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक आनी जागतिक मुद्द्यांचेर विचारांची आदान प्रदान करतले. रशियाची भोंवडी पुराय करून प्रधानमंत्री मंगळारा ऑस्ट्रिया पावतले. 41 वर्षां उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच ऑस्ट्रिया भेट आसतली. मोदी मॉस्को तशेंच व्हिएना हांगा भारतीय समुदायाच्या वांगड्यांकडेन संवादूय साधतले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ह्या महिन्याच्या 22 तारखेसावन सुरु जातले. संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी सोशल मिडिया पोस्टात हे अधिवेशन 12 ऑगस्ट मेरेन चालू आसतले अशी माहिती दिल्या. 2024-25 केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलयाक लोकसभेत सादर करतले अशें तांणी सांगले. भारत सरकाराच्या शिफारसीप्रमाण अर्थसंकल्पीय अधिवेशनाक संसदेच्या दोन्ही सभागृहांची बसका आपोवपाच्या प्रस्तावाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मान्यताय दिल्या अशें रिजीजू हांणी सांगले. नरेंद्र मोदी सरकाराच्या 3र्या कार्यकाळातले हे पहिले अर्थसंकल्प असतले. फाटल्या महिन्याच्या संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बसकेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी हो अर्थसंकल्प सरकाराच्या दूरगामी धोरणांचो आनी भविष्यकालीन दृष्टीचो एक प्रभावी दस्तऐवज थारतलो अशें म्हणिले. भगवान जगन्नाथाची जगप्रसिद्ध वर्सुकी मिरवणूक आज अहमदाबादात पारंपारिक पद्धतीन आनी उमेदीन सुरु जाली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हांणी भांगराचो झाडू वापरून रथाचो मार्ग निवळ करपाचो प्रतिकात्मक पाहिंद विधी केलो आनी रथयात्रेक 5वो वावटो दाखयलो. जगन्नाथ बलभद्र आनी सुभद्रा ह्यो मूर्ती रथाचेर बसून 16 किलोमीटर लांब मिरवणूक सुरु जाली. हे खेपे मिरवणुकीच्या सुरक्षे खातीर 18,000 परस चड सुरक्षा कर्मचाऱ्यांक नेमिल्ले आसात. 2 दिसांच्या गुजरात भेटीर आशिल्ले केंद्रीय घरमंत्री आनी सहकार मंत्री अमित शाह आज रथयात्रे निमतान जगन्नाथ देवळात मंगला आरतीत वांटो घेतले. उपरांत अहमदाबादाच्या नारनपुरा हांगा आधुनिक मल्टी स्पेशालिटी SLIMS हॉस्पिटल आनी अहमदाबादाच्या अंबावाडी हांगा विद्यार्थी भवनाचे उक्तावणी करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशाच्या पुरी ह्या पवित्र दर्यादेगेवेल्या शारांत भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आनी देवी सुभद्रा ह्या भगवान सुदर्शन हांच्या जगप्रसिद्ध रथयात्रेक उपस्थित आसतली. राज्याच्या 4 दिसांच्या भोंवडेर राष्ट्रपती काल भुवनेश्वरात पावली. बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास, मुख्यमंत्री मोहनचरण मांझी आनी हेर मानेस्तरी तिका येवकार दिलो. राष्ट्रपती मुर्मू हांणी काल सांजवेळा भुवनेश्वरात उत्कलमणी पंडीत गोपाबंधू दास हांची 96वी पुण्यतीथ मनयली. फाल्यां भुवनेश्वरातल्या इतिहासिक उदयगिरी आनी खंडागिरी लेण्यांक हांगा ती भेट दितली आनी बिभूती कानुंगो कला आनी हस्तकला महाविद्यालय आनी उत्कल संस्कृती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडेन संवाद साधतली. भुवनेश्वर लागसारच्या हरिदामादा गावात ब्रह्मकुमारीच्या दिव्य रिट्रीट सेंटराची उक्तावणी करतली आनी त्याच दिसा लायफस्टायल फॉर सस्टेनेबिलिटी ह्या मोहिमेचो शुभारंभ करतली. दिल्ली परत येवचे पयली मंगळारा भुवनेश्वरात जावपी राष्ट्रीय विज्ञान शिक्षण संशोधन संस्था NISER 13व्या दिक्षांत सुवाळ्याक राष्ट्रपती हजर रावपाचे आसात. वैजकीय समुपदेशन समिती MCCN अजून 2024 राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या नीट यूजी आनी पीजी अभ्यासक्रमाचे समुपदेशन वेळापत्रक अधिसूचित करूंक ना अशें केंद्रीय भलायकी मंत्रालयान म्हळां. भलायकी मंत्रालयान म्हळां की नीट यूजी आनी पीजी खातीर समुपदेशन वेळापत्रक MCCN तांच्या संकेतथळार परिक्षा प्रक्रिया पूर्ण करून आनी राष्ट्रीय वैजकी आयोगान सीट मॅट्रिक्स अंतीम करपाच्या आधारात जाहीर केला. 2024 खातीर NMC जूनाच्या निमण्या सप्तकात यूजी आनी पीजी जाग्यांखातीर सीट मॅट्रिक निमाणी करपाचे वेळापत्रक सांगला आनी जुलयच्या 3र्या सप्तका मेरेन यूजी सीट मॅट्रिक्स आनी ऑगस्टच्या मध्याक पीजी सीट मॅट्रिक्स निमणी करतले अशें म्हळां. जम्मू काश्मीरातल्या कुलगाम जिल्ह्यात काल दुहेरी चकमकीत 4 आतंकवाद्यांक मरण आयले. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातल्या फिसर चिन्नीगाम आनी मोदेरा गाम वाठारात ही चकमक जाली. मरण आयल्ल्या 4 आतंकवाद्यांमदी 1 दहशतवादी कमांडराचो समावेश आशिल्ल्याचे अधिकाऱ्यांनी सांगले. मोदेरगाम गावात आतंकवाद्याच्या हाजिरीविशी गुप्तचर माहितीचेर आधारित घेराबंदी आनी सोद कारवाय करताना पहिली चकमक जाली. उपरांत दनपारा फ्रिसर चिन्नीगाम हांगा आनीक एक खर गोळीबार जालो आनी ताका लागून 4 दहशतवादी सोपले. ताज्या अहवाला प्रमाण गोळीबार चालू आशिल्ल्याची माहिती आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. फुडल्या काय वर्सांनी भारतातल्या मोटार उद्देगाची उलाढाल 50 लाख कोटी रुपयांमेरेन वाढोवपाचे यत्न सुरू आसात अशे केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी स्पष्ट केला. नागपुराच्या बुटीबोरी वाठारात होरिबा इंडियाच्या वैजकी उपकरणां आनी उपभोग्य वस्तू उत्पादन सुविधेचे उक्तावण केल्या उपरांत ते उलयताले. या कार्यावळीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसूय हजर आशिल्ले. विदर्भ हो अर्थिक आनी समाजीक नदरेन अविकसीत प्रदेश आशिल्ल्यान या वाठारातली गरिबी ना करपा खातीर रोजगार निर्मिती म्हत्वाची आसा अशें गडकरी हांणी म्हळें. अर्धवायू प्रकल्प स्थापन केल्यार नक्कीच रोजगार निर्माण जातलो हे निश्चित आसा अशें तांणी नमूद केलें. आनी बुटीबोरी हांगा ऑटोमोबायल उत्पादन युनिटाची गरज उक्तायली. पारंपारीक शेतकार जाय नासतना शेतकारांक उर्जा आनी इंधन पुरवणदार करपाचे यत्न सुरू आसात अशें तांणी सांगलें. ह्या उपक्रमांक म्हत्वाचें यश मेळ्ळां. इथेनॉल पर्यायी इंधन म्हणून आनी हायड्रोजन फुडाराचें इंधन म्हणून उदयाक येता. आत्मनिर्भर भारता खातीर ही पावलां गरजेची हाचेरूय गडकरी हांणी भर दिलो. भारतीय अन्न सुरक्षा आनी मानक प्राधिकरण FSSAI एकूण साखर मीठ आनी सॅच्युरेटेड फॅट हाचे संबंधीची पौष्टीक माहिती ठळक अक्षरांत आनी पॅकेज केल्ल्या खाद्यपदार्थांच्या लेबलाचेर फॉन्ट आकार वाढोवपाच्या प्रस्तावाक मंजुरी दिल्या. अन्न प्राधिकरणाच्या 44व्या बसकेत पोषण माहिती लेबलिंग संबंधी अन्न सुरक्षितताय आनी मानक म्हळ्यार लेबलिंग अँड डिस्प्ले नियमन 2020 पोषण माहिती लेबलिंग संदर्भात सुधारणा करपाचे निर्णय घेतिल्लो. FSSAI अध्यक्ष अपूर्व चंद्र हांच्या अध्यक्षपदाखाला बसका झाली. गिरायकांक ते वापरत आशिल्ल्या उत्पादनांचे पौष्टीक मूल्य चड समजून घेवपाक आनी भलायके खातीर बरो निर्णय घेवपाक मेळचो असो ह्या दुरुस्तीचो हेतू आसा अशें केंद्रीय भलायकी मंत्रालयान निवेदनात म्हळां. ह्या दुरुस्ती खातीर अधिसुचोवण्यो मसुदो आतां भौशीक मार दवरून सुचोवण्यो आनी हरकती आमंत्रीत करतले अशें मंत्रालयान सांगले. गिरायकांक भलायके खातीर बरी निवड करपाक सशक्त करपा वांगडाच ही दुरुस्ती असंसर्गजन्य रोगांच्या वाड आडोवपाच्या यत्नांक योगदान दितली आनी भौशीक भलायकी आनी कल्याणांक चालना दितली. तमिळनाडू सरकारान राज्य बसपा मुखेली के आर्मस्ट्रॉंग हांच्या हत्येक जापसालदार आशिल्ल्या खास्ती दिवपाची मागणी भाजपा अध्यक्ष JP नड्डा हांणी केल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात नड्डा हांणी सांगले की आर्मस्ट्रॉंग हांच्या ह्या भीषण हत्येन पुराय राष्ट्र संतप्त आसा. ह्या विशयाचेर तामिळनाडूतल्या DMK काँग्रेस सरकाराचेर तासतना नड्डा हांणी म्हळें की समाजातल्या गरीब आनी उपेक्षीत वर्गातल्या लोकांकडेन दुर्लक्ष जाल्ल्याची ही घडणूक पुष्टी दिता. काल माद्रिदात जाल्ल्या स्पॅनिश ग्रँड प्रिक्सात भारतीय कुस्तीपटू विनीश फोगाटान बायलांच्या 50 किलो विभागात भांगरा पदक जिखले. अंतिम फेरयेत रशियन कुस्तीपटू मारिया ट्युमेरेकोव्हाक 10-5 अशी मात दिवन तिणे भांगरा पदक पटकायले. दादल्यांच्या क्रिकेटात आज सांजवेळात झिम्बाब्वेच्या हरारे हांगा जावपी 5 मॅचींच्या T20 मालिकेच्या दुसऱ्या मॅचीत भारत झिम्बाब्वे आड खेळटलो. भारतीय वेळेप्रमाण मॅच 4:30 वरांचेर सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान जारी केल्ल्या दडकानी पावस पडपाच्या इशाऱ्याक लागून उत्तराखंडात चालू आशिल्ली 4 धाम यात्रा आज स्थगीत करतले. गढवाल विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे हांणी काल उसरा हे संबंधी आदेश जारी केला. देवाकडे वचपी यात्रेकरूंनी फुडें वचपाक टाळचे आनी आपूण आसा थंयच थांबचे अशें आवाहन तांणी केलां. पांडे हांणी वेगवेगळ्या मार्गाचेर अतिवृष्टीचो अंदाज आनी दरड कोसळपाचो हवामान खात्यान सांगिल्लो अदमास पळोवन यात्रेकरूंक ऋषिकेशा भायर वचूंक नाकात असो उलोय पांडे हांणी मारला. हवामान निवळ आसतनाच यात्रेकरूंक फुडें वचपाचो सल्लोय दिला. IMD आयज आनी फाल्यां उत्तराखंडातल्या सगळ्या जिल्ह्यात अतिवृष्टीची शिटकावणी दिल्या. फॉक्सकॉनाकडच्यान लग्न जाल्ल्या बायलांकडेन जायत आशिल्ल्या भेदभावाच्या आरोपात तामिळनाडू सरकारच्या कामगार खात्याकडल्यान मेळिल्लो अहवाल कामगार आनी रोजगार मंत्रालयान राष्ट्रीय मानवी हक्क आयोग म्हळ्यार NHRC धाडला. वेगळ्या संवादात मंत्रालयान हरियाणा सरकाराच्या ताच्या गोदामातल्या अमेझॉन कामगारांच्या समस्याविशीचो सविस्तर अहवाल NHRC धाडला. अमेझॉनान कामगार कायद्याच्या काय तरतुदींचे उल्लंघन केल्याचो उल्लेख अहवालात केला. राज्य सरकारान संबंधित कामगार कायद्याच्या तरतुदीखाला कायदेशीर कारवाय सुरू केल्या. आसामात फाटल्या 24 वरांत हुंवारात आनीक 6 जाणांक मरण आयल्यान मरण आयल्यांचो आंकडो 58 जाला. राज्यात हुंवाराची परिस्थिती कायम आसा कारण 29 जिल्ह्यातले सुमार 24 लाख लोक अजूनही हुंवारात अडकून पडल्यात. राज्यभरातल्यान 107 महसूल मंडळातल्या 3,500 परस चड गावांक आनी 68,000 हॅक्टर पिकांचे लुकसाण जाला. NDRF आणि SDRF पंगडांनी फाटल्या 24 वरांत 218 जणांची सुटका केल्या. राज्य सरकारान 293 मदत शिबिरां आनी 284 मदत वितरण केंद्रांय उक्ती केल्यात. आनी आतां खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन रशिया आनी ऑस्ट्रियाच्या अधिकृत भेटीक सुरुवात करतले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ह्या महिन्याच्या 22 तारखे सावन सुरू. भगवान जगन्नाथाची वर्सुकी रथयात्रा सुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी घरमंत्री अमित शाह जातले वांटेकार. MCC 2024 राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा NEET UG आनी PG खातीर समुपदेशन वेळापत्रक अजून अधिसूचित करूंक ना. आणि खेळात स्पॅनिश ग्रँडप्रिक्सात भारताच्या विनेश फोगाटान भांगरा पदक जिंकले. आणि इथल्या ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. सकाळच्या